सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि आज आपण MH 935 मध्ये सेलिब्रेट करत आहोत इंटरनॅशनल डॉग डे. आणि खरं तर ना प्राण्यांसाठी, मुक्या जनावरांसाठी जे काम करत असतात ते खरंच खूप छान आहेत किंवा त्यांचं काम खूप जास्त पुण्याचं आहे असं आपण म्हणू शकतो. अशाच एक मॅम म्हणजे बेरेल सँचेस मॅम आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हॅलो मॅम.
हॅलो, गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग, कशा आहात मॅम?
खूप छान.
येस, सो रिसेंटली आजच्या दिवसासाठी इंटरनॅशनल डॉग डे आपण सेलिब्रेट करतोय. सो तुमच्या ऍक्टिव्हिटी बद्दल मला सांगा ना, मी ऐकलं आणि ती खरंच खूप छान आहे.
ऍक्च्युली आमचं जे ग्रुप आहे हे 2019 मध्ये फॉर्म झालेला होता मार्च मध्ये आणि आता झाले 1.5 वर्ष आणि तेव्हा आम्ही म्हणजे बरेचसा ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. मग फीडिंग तर आम्ही नेहमीच करतो आणि आपण मुख्य म्हणजे जे काम करत आहे सध्या तर अँटी रॅबीज वॅक्सिनेशन, जे कॉलनी मधल्या जे स्ट्रीट डॉग्स आहेत त्यांना आम्ही अँटी रॅबीज वॅक्सिनेशनचे डोस देतात आणि आयव्हरमायसिन म्हणून एक गोळी असते स्किन इन्फेक्शन साठी. आपण बघत आहेत की बरेच डॉग्सला खूप सारे स्किन इन्फेक्शन आहेत. तर ते कशामुळे आहेत? ते जे कचऱ्यावर पोस्ट करतात गार्बेज मध्ये, जे त्यांना खायला भेटत नाही ते कचरा खातात. तर अशा तरीकेने आम्ही त्या गोळ्या असतात ते पेरेमध्ये टाकून त्यांना आपण देतात आणि आमच्या ग्रुपमध्ये जेवढे मेंबर्स आहेत ते आपण हे मिळून काम करतात, टीम मधून काम करतात. मेन म्हणजे स्टेरिलायझेशन वर फोकस करतो कारण प्राण्यांची संख्या खूप वाढत चालली आहे.
बातें कंटिन्यू करेंगे थोड़ी देर के बाद. लौट कर आती हूँ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.